नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राज्यातल्या 11 मतदारसंघात 317 उमेदवारांचे अर्ज वैध। देशात आता स्मार्ट खेड्यांची गरज, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। पक्ष प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळणार नाही, उद्धव ठाकरे। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघाचं बंगळुरू संघासमोर 223 धावांचं आव्हान। आता सविस्तर बातम्या। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी होणार आहे। या टप्प्यासाठी राज्यातल्या 11 मतदारसंघात 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते। अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 317 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे। अर्ज छाननीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात 21, बारामती 46, उस्मानाबाद 35, लातूर 31, सोलापूर 32, माडा इथं 38 अर्ज वैध ठरले आहेत। त्याचबरोबर सांगली इथं 25 अर्ज, तर सातारा 21, रत्नागिरी सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 27 आणि हातकणंगले मतदारसंघात 32 अर्ज वैध ठरले असल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे। देशात आता स्मार्ट शहरांची नव्हे तर स्मार्ट खेड्यांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गडकरी बोलत होते। शेतकऱ्यांना आता अन्नदाता होण्याबरोबरच ऊर्जादाता, इंधनदाता बनण्याची गरज आहे, असं ते म्हणाले। देशामध्ये इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉलचे पंप उघडण्यात आल्यास प्रदूषणापासून मुक्ती मिळेल आणि सोबत देशाचा इंधनावरचा खर्च कमी होईल, असं त्यांनी नमूद केलं। शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर व्हावा। मराठवाडा विदर्भात कापूस, संत्रा, सोयाबीन या पीक उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले जात असल्याचं गडकरी म्हणाले। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच खासदार अशोक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देगलूर इथली प्रचारसभा झाली, त्यावेळी विकासासाठी भाजपच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली असली तरी आपण प्रचार गीतातून हे शब्द वगळणार नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं। यासाठीचा न्यायालयीन लढा आपण लढू, असंही ते मातोश्री या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले। काही दिवसांपूर्वी आपण मशाल चिन्हासाठीचं प्रचार गीत बनवलं होतं। मध्य प्रदेश आणि कर्नाटक विधानसभांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं, तर सत्ता आल्यास सर्वांना मोफत अयोध्या दौरा घडवण्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं। हे प्रकार धर्माच्या आधारावर मत मागण्याचा प्रचार नाही का, अशी विचारणा आपण निवडणूक आयोगाकडे केली होती, असं ठाकरे म्हणाले। त्याबाबतचं स्मरणपत्रही आपण पाठवलं होतं, पण अद्याप निवडणूक आयोगानं यावर आपल्याला उत्तर दिलं नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं। भारत आज पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि आपल्याला आता लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनायचं असेल तर हे सरकार पुन्हा यायला हवं, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या प्रचारासाठी संग्रामपूर तालुक्यातल्या वरवट बकाल इथं सभा घेतली, त्यावेळी नड्डा बोलत होते। मजबूत आणि स्थिर सरकार होतं म्हणून आपण 370 कलम हटवू शकलो, 3 तलाक रद्द करू शकलो, आता आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारत बनवायचा असेल तर भाजप पुन्हा सत्तेत यायला हवं, असंही नड्डा यावेळी म्हणाले। जगातले प्रमुख उद्योगपती एलन मस्क यांनी आपल्या नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे, कारण त्यांना आता देशात सरकार बदलणार असल्याचा अंदाज आला असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज मुंबईत यासंदर्भातलं निवेदन केलं। जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे। दरवर्षी चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या 13व्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो। पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये 2550व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकिटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं महावीर जयंतीनिमित्त क्रांती चौक पैठण गेटमार्गे गुलमंडी अशी मिरवणूक काढण्यात आली। पालघर जिल्ह्यातही बोईसर, पालघर शहर तसंच सांगली शहरातही महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। आज नागरी सेवा दिन आहे, यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाइट आणि ऍपवर यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे। कोलकाता संघानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या। त्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या 36 चेंडूंमध्ये 50 धाव्या तसंच फिलिप सॉल्सच्या 14 चेंडूंमध्ये 48 धावांचा समावेश होता। आतापासून थोड्या वेळापूर्वीपर्यंत बंगळुरू संघानं 3 षटकात 1 बाद 35 धावा केल्या आहेत। आजचा दुसरा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाणार आहे। नांदेडमध्ये आज नवमतदार आणि शाळकरी खेळाडूंनी मतदान जनजागृती फेरी आणि उपक्रमामध्ये सहभाग घेतला। शहरातले मान्यवर खेळाडू शासकीय निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी या फेरीमध्ये सहभागी झाले। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते मतदान करणारच या सेल्फी पॉईंटचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं। लातूर लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी आणि लातूरच्या सायकल संघटनेतर्फे मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली। सायकल चालवा, आरोग्यासाठी मतदान करा, लोकशाहीसाठी असा संदेश याद्वारे देण्यात आला। लातूर जिल्हाधिकारी कार्यालय इथं ही फेरी सुरू झाली आणि शहरातील प्रमुख मार्गावरून पुन्हा कार्यालयात फेरीचा समारोप झाला। सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी काल झाली। यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसंच सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले। माढा लोकसभेसाठीच्या 4 उमेदवारांचे 8 तर सोलापूर लोकसभेच्या 9 उमेदवारांचे 10 उमेदवारी अर्जही अवैध ठरले। या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। बालसाहित्य लिहिणाऱ्यांनी नव्या पिढीच्या संकल्पना समजून घेण्याबाबत जागरूक राहायला हवं अशी अपेक्षा नामवंत कवी प्राध्यापक दासू वैद्य यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन काल पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथं झालं, त्यावेळी वैद्य बोलत होते। निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं। छत्रपती संभाजीनगर इथं आज दिवंगत संजय उबाळे अर्थात बुद्धप्रिय कबीर यांच्या 55व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर कॉम्रेड जय भीम या डॉ श्यामल गरुड लिखित काव्यात्मक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। सुभाष लोमटे प्राध्यापक राम बाहेती मंगला खिवनसरा प्राध्यापक दिलीप महालिंगे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू वाल्मिक सर्वदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली। बुद्धलेणी परिसरातल्या विहारामध्ये झालेल्या प्रकाशनाला दिवंगत बुद्धप्रिय कबीर यांच्या मित्र परिवार उपस्थित होता। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी इथं उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 21 लाख रुपये किमतीपेक्षा अधिक रकमेचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे। मार्च आणि एप्रिल महिन्यातही ही कारवाई असल्याचं कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे। मुंबई पुणे जलद महामार्गावर आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास झालेला भीषण मोटार अपघातामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला। सूरज चौगुले असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। ते मुंबईच्या विक्रोळीमधील पोलीस ठाण्यात कार्यरत होते। पावसाळ्यापूर्वी कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेतल्या मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू असल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं आहे। यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण 10,21,782 मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे। पैकी आतापर्यंत 4,64,374 मेट्रिक टन म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या 45.44% गाळ काढण्यात आलं आहे। पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक 31 मेपर्यंत नाल्यातील गाळ काढण्याचं काम पूर्ण केलं जाईल असंही मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राज्यातल्या 11 मतदारसंघात 317 उमेदवारांचे अर्ज वैध। देशात आता स्मार्ट खेड्यांची गरज, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। पक्षप्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळणार नाही उद्धव ठाकरे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघाचं बंगळुरू संघासमोर 223 धावांचं आव्हान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।